आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान शांततेत। सर्वाधिक मतदान मणिपूर आणि त्रिपुरात 76%, तर सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात सुमारे 54%। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या अर्जांची छाननी पूर्ण। पाचव्या टप्प्यासाठी अर्ज भरायला प्रारंभ। तिसऱ्या टप्प्यातल्या प्रचाराला जोर। सर्व व्हीव्हीपॅट पावत्यांची मोजणी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 609 अंकांची घसरण। आणि आता बातमी विस्तारानं। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज देशभरातल्या 88 मतदारसंघांमध्ये शांततेत मतदान झालं। राज्यनिहाय मतदानाची अंदाजे टक्केवारी याप्रमाणे होती। केरळात 20 ठिकाणी मतदान झालं। सुमारे 64% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। कर्नाटकात 14 मतदारसंघातल्या 64%, तर राजस्थानात 13 मतदारसंघातल्या 60% मतदारांनी मतदान केलं। उत्तर प्रदेशात 8 जागांवर 53%, तर मध्य प्रदेशात 6 जागांवर 55% मतदान झालं। आसामात 5 मतदारसंघात 71% मतदारांनी आणि बिहारच्या 5 मतदारसंघात 53% मतदारांनी आपला कौल मतदान यंत्रात नोंदवला। पश्चिम बंगालमध्ये 3 ठिकाणी मतदान झालं। सुमारे 72% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। छत्तीसगडमध्येही 3 ठिकाणी मतदान झालं। तिथे सुमारे 72% नागरिकांनी मतदान केलं। मणिपूर आणि त्रिपुरामध्ये एकेका मतदारसंघात मतदान झालं। दोन्हीकडे 76%पेक्षा जास्त मतदारांनी मत नोंदवलं। जम्मू काश्मीरच्या एका मतदारसंघात 67% मतदान झालं। महाराष्ट्रातल्या 8 मतदारसंघात मिळून अंदाजे 54% मतदान झालं। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 53.51% मतदानाची नोंद झाली होती। सर्वाधिक म्हणजे 76.66% मतदान वर्ध्यात झालं। सर्वात कमी म्हणजे 52% मतदानाची नोंद हिंगोलीमध्ये झाली। यवतमाळ वाशिम परभणी अमरावती यामध्ये सुमारे 54%, तर अकोला बुलडाणा आणि नांदेडमध्ये 52%पेक्षा जास्त मतदान झालं। एकूण 204 उमेदवारांचं भवितव्य मतदारांनी यंत्रात नोंदवलं। केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर, 17व्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर, ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेता अरुण गोविल अशा दिग्गजांसह देशभरातल्या 1202 उमेदवारांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झालं। श्रोतेहो, राज्यातल्या आजच्या मतदानाचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम मतदानाचा मागोवा आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर आज हे बातमीपत्र संपल्यानंतर सादर होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्जाची छाननी आज झाली। उमेदवारी मागे घेण्याची मुदत येत्या 29 एप्रिलपर्यंत आहे। या टप्प्यात महाराष्ट्रात नंदुरबार, जळगाव, रावेर, बीड, जालना, पुणे, शिरूर, मावळ, अहमदनगर, शिर्डी आणि औरंगाबाद या 11 मतदारसंघातलं मतदान येत्या 13 मे रोजी होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यासाठी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली। या मतदारसंघात इच्छुकांना 3 मेपर्यंत अर्ज भरता येतील। यात राज्यातल्या 13 मतदारसंघांसह देशभरातल्या एकूण 49 मतदारसंघांचा समावेश आहे। त्यामध्ये मुंबईतले सर्व 6 मतदारसंघ, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे। ईशान्य मुंबईतले भाजपा उमेदवार मिहीर कोटेचा यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अर्ज भरला। नाशिक लोकसभा मतदारसंघातून बाबाजी भक्त परिवाराचे शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला। दिंडोरीतून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जीवा पांडू गावित आणि सुभाष रामू चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। पालघरमधून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार म्हणून राजेश पाटील यांनी आज अर्ज भरला। कल्याण लोकसभा मतदारसंघात आज सुशीला कांबळे आणि अमित उपाध्याय यांनी अर्ज जमा केले। लोकसभा निवडणुकीच्या पुढच्या टप्प्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत आहेत। पश्चिम बंगालमधल्या मालदा इथं प्रधानमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नरेंद्र मोदी यांची आज सभा झाली। तुष्टीकरणाचं राजकारण करण्यात काँग्रेस आणि तृणमूल सारखेच आहेत, अशी टीका मोदी यांनी यावेळी केली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मध्यप्रदेशात अशोकनगर आणि राजगड मतदारसंघात प्रचारसभा घेतल्या। भाजपाच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार समान नागरी कायदा लागू करेल असं आश्वासन त्यांनी दिलं। तसंच मोदी सरकारच्या काळात देशातल्या नक्षली आणि दहशतवादी कारवायांना पायबंद बसल्याचा दावा देखील केला। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी, खासदार विवेक टंखा आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव यांनीही बुरहाणपूरमध्ये सभा घेतल्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशात बरेली इथं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह रोड शो करत होते। यावेळचं मतदान हे भाजपासाठी नसून भारताला सर्वोच्च पदावर पोचवण्यासाठी असल्याचं भाजपाचे स्टार प्रचारक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। ते आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरमध्ये नारायण राणे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते। फडणवीस यांनी आज पेणमध्ये देखील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारसभेला संबोधित केलं। लोकसभेच्या निवडणुकीचा दुसरा टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे, त्यामुळे ते काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर खालच्या पातळीवर येऊन टीका करत आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। सर्व व्हीव्हीपॅट म्हणजेच वोटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेलमधल्या सर्व चिठ्ठ्यांची मोजणी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली। न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या पीठानं हा निर्णय दिला। निवडणूक आयोगानं दिलेल्या स्पष्टीकरणाच्या आधारावर न्यायालयानं आज हा निर्णय दिला। मात्र सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दोन निर्देश दिले, त्यानुसार ईव्हीएममध्ये चिन्ह लोड केल्यानंतर चिन्ह लोडिंग करणारं युनिट सीलबंद करावं आणि कंटेनरमध्ये सुरक्षित करावं, उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी या सीलवर स्वाक्षरी करावी, तसंच निकाल जाहीर झाल्यानंतर किमान 45 दिवस ईव्हीएमसह सीलबंद कंटेनर स्टोअर रूममध्ये ठेवावेत, ईव्हीएमप्रमाणेच ते उघडावेत आणि सीलबंद करावेत असं यामध्ये म्हटलं आहे। 5% ईव्हीएममधले बर्न्ट मेमरी सेमी कंट्रोलर उमेदवारांच्या मागणीनुसार उत्पादकांच्या अभियंत्यांनी तपासावं असं दुसऱ्या निर्देशात म्हटलं आहे। राष्ट्रीय चाचणी संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या जेईई मेन्समध्ये महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्यातला नीलकृष्ण गजरे हा 300 पैकी 300 गुण मिळवून देशात पहिला आला आहे। शेगावच्या बुरुंगले महाविद्यालयात शिकणारा नीलकृष्ण वाशिम जिल्ह्यातल्या बेलखेडमधला असून त्याचे वडील शेतकरी आहेत। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 609 अंकांची घट झाली आणि तो 73,730 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 150 अंकांच्या घसरणीसह 22,419 अंकांवर बंद झाला। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता इथल्या ईडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना सुरु आहे। पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला। शेवटची बातमी हाती आली तेव्हा कोलकाता नाईट रायडर्सच्या 7 षटकात नाबाद 85 धावा झाल्या होत्या। देशाच्या पूर्व आणि दक्षिण द्वीपकल्प प्रदेशात पुढले 4 दिवस तीव्र ते अतितीव्र स्वरूपाची उष्णतेची लाट राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। बिहार, झारखंड, आंध्र प्रदेशच्या पूर्व भागात येत्या 30 एप्रिलपर्यंत तर पश्चिम उत्तर प्रदेश आणि कोकणात येत्या 29 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट राहील असा अंदाज आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान शांततेत, सर्वाधिक मतदान मणिपूर आणि त्रिपुरात 76%, तर सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात सुमारे 54%। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या अर्जांची छाननी पूर्ण, 5व्या टप्प्यासाठी अर्ज भरायला प्रारंभ, 3र्या टप्प्यातल्या प्रचाराला जोर, सर्व व्हीव्हीपॅट पावत्यांची मोजणी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 609 अंकांची घसरण। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।